नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशांतल्या धर जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आनी 8व्या राष्ट्रीय पोषण माह मोहिमेचो शुभारंभ करतले. ते राज्यात आदी सेवा पर्वचे उक्तावणी करतले. धर जिल्ह्यातल्या भैनसोला गावात भारतातल्या पहिल्या पीएम मित्र पार्कची बुनयाद घालतले. हे वेळार देशाच्या शूर जवानाविषयी उलयताना मोदी हांणी म्हळें की
हमारे वीर जवानों ने पलक झपकते ही पाकिस्तान को घुटनों पर ला दिया. अभी कल ही देश और दुनिया ने देखा है, फिर एक पाकिस्तानी आतंकी ने रो रो कर अपना हाल बताया है. साथियों, ये नया भारत है, ये किसी की परमाणु धमकियों से डरता नहीं है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचो आज 75वो वाढदीस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां तांच्या वाढदिसा निमतान शुभेच्छा दिल्या. सोशल मिडिया पोस्टांत राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की तांच्या असाधारण नेतृत्वावरवीं कठोर परिश्रमाचे शिखर सिद्ध करून मोदी हांणी देशांत महान ध्येयां साध्य करपाची संस्कृती रुजयली. राष्ट्रपतींनी मुखार म्हळें की आज जागतीक समुदाय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनार व्हड विश्वास दवरता. राष्ट्रपती मुर्मू हांणी मोदींच्या निरंतर भलायके खातीर आनी खोशये खातीर शुभेच्छा दिल्या आनी आशा व्यक्त केल्या की तांचे दूरदर्शी फुडारपण देशाक प्रगती आनी समृद्धीची अभूतपूर्व उंचाय गाठपाक प्रेरीत करतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज जगातले सगळ्यांत लोकप्रिय, परिवर्तनकारी आनी विश्वासार्ह फुडारी आसात. गोयल हांणी आज प्रधानमंत्र्यांक तांच्या 75व्या वाढदिसा निमतान शुभेच्छा दिल्या. पत्रकाराकडे उलयताना गोयल हांणी सांगले की तांकां 27 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मेळ्यात, जे कदाचीत आज खंयच्याच आंतरराष्ट्रीय फुडाऱ्याक मेळिल्ले सर्वोच्च पुरस्कार आसात. प्रधानमंत्री मोदी सारको निर्णायक फुडारी मेळिल्ल्यान देशाक भाग्य लाभला, जो 140 कोटी भारतीयांक विश्वास दवरता आनी तांची जतनाय घेता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हर पल पल क्षण क्षण देश की सेवा के लिए लगाया. मैं उनके जन्मदिन पे बहुत बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ, ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उनको दीर्घायु दे, इसी प्रकार से वो जनता की सेवा में लगे रहे, अच्छा स्वास्थ्य हो. मेरे स्वयं का अनुभव रहा कि जब भी कोई विषय उनके पास लेके गए तो उनका एक ही मापदंड था, कैसे इससे जो अंतिम पायदान पे व्यक्ति खड़ा है उसको लाभ होगा.
जीएसटीच्या नव्या सुदारणांक लागून कर उणे जावन जनतेचे सुमार 2 लाख कोटी रुपया वाचतले अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगला. विशाखापट्टणमांत आयज जाल्ल्या नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणा विशींच्या आउटरीच प्रोग्रामांत उलयतना सितारामन हांणी 5% आनी 18% अशे नवीन 2-स्तरीय कर प्रणालीन दिसपट्ट्या गरजेच्या वस्तूंचेर आनी जीवनावश्यक वस्तूवेलो भार उणो करून गरीब आनी मध्यम वर्गाक व्हड प्रमाणांत फायदो कसो करतले हाचे विशीं म्हायती दिली. शेतकी आधुनिकीकरणाक चालना दिवपी शेतकी संबंधित वस्तूंचेर कर उणे केल्ल्यान ह्या सुदारणांक लागून शेतकारांची येणावळ वाडटली अशें तांणी मुखार म्हळें. आज दनपारा बेंचमार्क देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आनी निफ्टी 0.3% परस अधिक वेव्हार करतालो. निमण्या अहवाला प्रमाण सेन्सेक्स 324 अंकांनी वाढून 82,705 पावलो, तर निफ्टी 94 अंकांनी वाढून 25,333 पावलो. क्षेत्रीय आघाडीर पीएसयू बँक, कॅपिटल गुड्स आनी आयटी पॅक सर्वाधिक वाढले. दुसरीकडे युटिलिटीज, मेटल आनी कंझ्युमर ड्युरेबल्सां मदी विक्री दिसून आयली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगा कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, केरळ, गोंय, महाराष्ट्र, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा, उत्तराखंड आनी वायव्य उत्तर प्रदेशांतल्या तराई वाठारांतल्या कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केलां. आयज 2025 वर्साच्या संवसारीक एथलेटिक्स चॅम्पियनशिपांतल्या दादल्यांच्या फायनलींत भारताचो स्टार भालोफेकपटू आनी गतविजेता निरज चोपडान 84.85 मीटर पयल्याच यत्नान जागतीक एथलेटिक्स अजिंक्यपद 2025 दादल्यांच्या निमण्या फेरये खातीर पात्र थारलो. 2023 वर्सा बुडापेस्ट हांगा जाल्ले संवसारीक भांगरा पदक तिगोवन दवरपी इतिहासांतलो 3रो दादलो भालोफेकपटू जावपाचें निरजाचे ध्येय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.